हाय रूप पाता लोचनी, हाय रूप पाता लोचनी, लोचनी पाहता 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 लोचनी, हाय रूप पाता लोचनी। ज्ञानेश्वर महाराज या अभंगा मधून जीवीचा जीवलग मायबाप पांडुरंग याचं रूप पाहिल्यानंतर जो मनामध्ये आनंद झाला तो आनंद सखीजवळ बोलून प्रगट करत आहेत। आपला आनंद सुद्धा बोलून प्रगट झाल्याशिवाय त्याचं समाधान प्राप्त होत नाही। रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झा सुख झाले ओ साजणी ओ साजणी ओ साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा। तो हा कुणाकडे पाहून सुख झालं, कुणाचं रूप पाहिलं, ज्याचं रूप पाहिलं त्याचं नाव काय? साजणीला सांगतात, सखीला सांगतात। आय तो हा विठ्ठल परवा, किती प्रत्यक्षता आहे हा म्हणण्यामध्ये आहे का नाही? माणसं चर्चाच करतात, देव आहे का नाही, माऊलीच्या बाबतीत चर्चा नाही, हा प्रत्यक्ष हात दाखवून तो हा विठ्ठल बरवा, आ तो हा विठ्ठल बरवा, आ तो हा माधव माधव, आ सुकृताची जोडी। काय असतं एखाद्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अलौकिक गोष्ट प्राप्त होते पण प्राप्त झाल्या कारणाने त्याचं महत्वही आपल्याला कळत नाही, बरं का? वस्तू अमोल असावी आणि त्याचं मोलही आपल्याला कळावं याच्यासारखा आनंद नाही। माऊली म्हणतात की हा पांडुरंग भेटला, त्याचं नाव विठ्ठल आहे, आम्ही माधव म्हणतो, पण हा भेटला म्हणून सोपा आहे असं समजू नका। याच्याकरता युगन युग आम्ही तपश्चर्या केलेली आहे, बहुत सुकृताची जोडी आहे म्हणून कौतुकाने सांगता बहुता सुकृताची जोडी। कदाचित त्यांच्या सखीने त्यांना विचारलं तुलाच कसा असा भेटला, माऊली म्हणतात भेटला तर उगीच नाही, बहुता सुकृताची जोडी पुण्य पोशिली असाधारणे याच्या तपश्चर्ये करे करता। सेविले गंगेची तटाके उदास, त्याची आज सुकृताशी आधी आली नेणो घोष हो ताची जोडी, आ बहुता सुकृताची जोडी, आ म्हणून विठ्ठली विठ्ठलाची आवड असण बहुत सुकृताची जोडी, त्याची भेट होणं पुण्य फळले बहुता दिवसा, अशा सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि सर्वच गोष्टी जमून येतात तेव्हा आनंद प्राप्त होतो। एक जरी विसंगत असेल तर आनंद प्राप्त होत नाही। बहुता सुकृताची जोडी आ म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून म्हणून हा म्हणून म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा। सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बाप रखुमा सर्व सुखाचे आगर काही काही ठिकाणी एकच सुख मिळतं. एखादा गुलाब सुंदर बघितला डोळ्याला बरं वाटतं पण कान अतृप्त असतात. जिवेने एखादं सुंदर पक्वान्न खाल्लं जिभेला बरं वाटतं पण डोळ्याला सुख नाही कानाला सुख नाही. हे सर्व सुखाचे आगर झाली इंद्रिया पारणे डोळ्याही पुरतेपणे. सर्व इंद्रिय एका वेळेला जेव्हा संतुष्ट होतात असं सर्व सुखाचा आगर पांडुरंग आय सर्व सुखाचे आगर आ बाप रखुमा देवी वर बाप रखुमा आ बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव तोहा आय तोहा आय तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा